आजपासून 50 वर्षांनी प्रकरण 10 मजेदार संवाद. आदल्या दिवसाप्रमाणेच बहुतेक हाही दिवस गेला. इंदिरा व कमलिनी काही वेळ शांताजवळ बसून तिची करमणूक करीत होत्या आणि शांताही हळूहळू बरी होत चालली होती. तिसऱ्या प्रहरी ताराबाई चहाला खाली गेली व नंतर तेथे जरावे राहिली. आज पत्ते मात्र निघाले नाहीत. कृष्णराव एका टेबलावर आपल्या बहिणीला पत्र लिहित बसले व कमलिनी त्यांच्या जवळच राहून ते पत्र लिहिताना त्यांच्याकडे बघत होती व मधून मधून त्यांच्याशी काही बोलत होती. बंडोपंत व भाऊसाहेब बुद्धिबळे खेळत होते, तो डाव इंदिराताई पाहत होती. ताराबाईच्या हाती काही शिवणकाम होते. ती मधून कृष्णराव व कमलिनी यांचे काय बोलणे चाले ते सहज ऐकण्यात मौजमानीत होती. कमलिनी कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून कृष्णरावांची स्तुती करीत होती, पण त्या स्तुतीकडे ते फारसे लक्ष देत नव्हते. तो मोठा मौजेचा एक संवाद होत होता व त्या दोघांविषयी ताराबाईचा जो अभिप्राय बनला होता त्याला पूर्णपणे सुसंगत असाच तो संवाद होता. तो येणेप्रमाणे कमलिनी म्हणाली, असलं सुंदर पत्र वाचून आपल्या बहिणीला कितीतरी आनंद होईल. कृष्णरावांनी काहीच उत्तर दिले नाही. कमलिनी पुढे म्हणाली, आपण विशेषच जलद जलद लिहिता. भैयासाहेब म्हणाले, ही आपली चूक आहे, मी साधारण बराच सावकाश लिहितो. कितीतरी पत्र आपल्याला नेहमी लिहावी लागतात बाई, आणि ती आणखी कामकाजाची पत्र, कोण पीडा पण तसली पत्र लिहिण्याची. तर मग ती आपल्या वाट्यास न येता माझ्याच वाट्याला येतात हे बरेच आहे. आपल्या बहिणीला लिहा की कधी एकदा तिला भेटेनस मला झालं आहे. वरती एकदा ते लिहिले आहे की मला वाटतं आपला टाक नीट चालत नाही, मी तो पुसून देऊ का? मी छान करून देते आपल्याला तो. माफ करा, माझा मला पुसून घेता येतो. इतकं एकसारखं अक्षर कसं आपणाला काढता येतं बाई? काहीच उत्तर नाही. पुन्हा कमलिनी म्हणाली, सरला देवीला लिहा की सतार अलीकडे ती उत्तम वाजवू लागली आहे हे ऐकून मला फार आनंद झाला. आणि दुसरं असं लिहा की टेबल क्लॉथवरचा तिनं तयार केलेला रेशमातला सीन पाहून मला अत्यानंद वाटला आणि मला तो अनुसूयेच्या नमुन्यापेक्षा कितीतरी जास्त उत्तम वाटला. हा आपला अत्यानंद पुढच्या पत्राकरिता राखून ठेवण्याची परवानगी द्याल का? या पत्रात आता जागा नाही राहिली. त्यात काय मोठस, लवकरच मी तिला भेटेनच. पण इतकी सुंदर मोठाली पत्र नेहमी तिला तुम्ही लिहिता हा भैयासाहेब? मोठाली असतात खरी, सुंदर असतात की नाही हे मला काय ठाऊक. मला तर वाटतं की असा नियमच आहे की ज्याला मोठालं पत्र सहज लिहिता येतं तो वाईट कसं लिहिल. भाऊसाहेब तितक्यात म्हणाले, ही काही स्तुती कमळे भैयासाहेबांना लागू पडायची नाही, कारण त्यांना कधी सहज पत्र लिहिता येत नाही. मोठमोठे शब्द घालण्याकरिता ते भारी विचार करीत बसत असतात, नाही का हो भैयासाहेब? भैयासाहेब म्हणाले, माझी भाषासरणी तुमच्याहून निराळी आहे बुवा. कमलिनी म्हणाली, आमच्या भाऊसाहेबांची पत्र म्हणजे असताच झालं कशी तरी निष्काळजीपणाने लिहिलेली. आधी निम्मे शब्द खाल्लेले असतात आणि बाकीच्यांवर शाईचे डाग असतात. भाऊसाहेब म्हणाले, माझ्या डोक्यात इतक्या भराभर कल्पना येत असतात की त्या सर्व कागदावर टाचण्याला मला वेळच मिळत नाही. त्यामुळे कित्येकदा असे होते की माझे पत्र वाचणाऱ्याला त्यापासून काहीच समजत नाही. ताराबाई म्हणाली, आपला विनय इतका आहे की कोणाच्यानं त्यावर टीकाच करवायची नाही. कृष्णराव म्हणाले, विनयाचा आव घालण्यासारखे दुसरे उत्तम ढोंगच कुठे नाही. असल्या ढोंगी विनयाचा दोहोतून एक तरी हेतू असतो, दुसऱ्याच्या अभिप्रायाविषयी बेपर्वा किंवा अप्रत्यक्षपणे डौल मिरवणे. भाऊसाहेब म्हणाले, आणि या दोहोंपैकी माझ्या विनयात कोणता हेतू होता असे आपले म्हणणे आहे? भैयासाहेब म्हणाले, अलबत् दुसरा, म्हणजे अप्रत्यक्षपणाने डौल मिरवायचा तुमचा हेतू उघड होता. तुम्हाला आपल्या वेड्यावाकड्या अर्धवट लिहिण्याचा डौल मिरबाव असा वाटतो, कारण अर्धवट मजकूर लिहिण्याचे कारण तुम्ही असे सांगता की डोक्यात कल्पनांची इतकी गर्दी होते की त्यांना कागदावर पडायला फुरसतच राहत नाही. व हे असे होणे विशेष लाघ्य जरी नसले तरी निदान ते मोठे मजेदार आहे असे तुम्हाला वाटते. पुष्कळ लोकांना एखादी गोष्ट भारी झटपट आपल्याला करता येते असा अभिमान असतो व ती झटपटीने करताना नीट होते का बिघडते याविषयी ते पर्वा करीत नाहीत. त्यांना वाटते की चुटकी सरसा बार उडवण्यातच काय ती सारी मौज आहे. इतके लांब कशाला, आजच सकाळी तुम्ही सीताबाईला म्हणालात की माझ्या मनात इथून जायचे आले की मी एका 5 मिनिटात चालता होईन. आणि तसे म्हणताना आपण मोठी कौतुक करण्यासारखी गोष्ट बोलत आहोत असा तुमचा स्पष्ट आविर्भाव दिसत होता. पण तसेच पाहू गेले तर इतकी झटपट करून निघून जाण्यात की ज्या जाण्याने अत्यंत जरुरीची कामे सुद्धा सोडून द्यावी लागतील आणि ज्यापासून तादृश लाभ कोणालाच काही व्हायचा नाही, तसल्या तातडी जाण्यात एवढी प्रशंसा करण्यासारखे आहे तरी काय? भाऊसाहेब म्हणाले, हे पहा, सकाळी सहज बोललेले एवढे ध्यानात धरून संध्याकाळी ते काढण्यात काहीच अर्थ नाही. पण खरेच म्हणाल तर ते बोलताना अगदी खरे म्हणून मी तेव्हा बोलत होतो. इतकेच तर काय, मला ते आत्ता सुद्धा अगदी खरे वाटते आहे. तेव्हा निदान बायकांच्या पुढे शेखी मिरवण्याकरता तरी मी झटपट जाण्याची खोटी थाप मारित नव्हतो एवढे तरी तुम्हाला कबूल करावे लागेल. भैयासाहेब म्हणाले, असेल तेव्हा तुम्हाला ते खरे वाटले असेल, मी नाही म्हणत नाही. पण इतक्या तातडीने तुम्ही कधी निघून जाल हे मात्र मला नाही खरे वाटत. दुसऱ्या कोणत्याही एखाद्या माणसाचे जे वर्तन होईल तसेच अगदी तुमचेही होईल. मला तर वाटते की अगदी रिकीबीत पाय टाकताना जर एखादा मित्र तुम्हाला म्हणाला की भाऊसाहेब 4 दिवस आणखी राहा ना, तर तुम्ही बहुत करून त्याचे ऐकाल. इतकेच नाही, पुन्हा जर त्याने आग्रह केला तर महिनाभर सुद्धा राहाल. ताराबाई म्हणाली, हो, पण यावरून तुम्ही एवढंच सिद्ध केलं की भाऊसाहेबांनी आपल्या स्वभावाचं यथार्थ वर्णन केलं नाही. त्यांनी दाखवला त्यापेक्षा जास्त चांगला स्वभाव तुम्ही त्यांचा दाखवता आहात. भाऊसाहेब म्हणाले, वा ताराबाई, छान. आमचे हे स्नेही जो माझा दोष म्हणून दाखवत होते तो एक माझ्या गोड स्वभावाचा दाखलाच आहे असे तुम्ही त्याचे रूपांतर केलेत त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. पण हे तुम्ही बदललेले स्वरूप भैयासाहेबांना नाही पसंत पडायचे. त्यांच्या समजुतीप्रमाणे म्हटले तर तशावेळी मी त्या मित्राला साफ नाही म्हणून घोडा भरधाव काढला पाहिजे, तरच ते मला बरे म्हणतील. ताराबाई म्हणाली, म्हणजे आधी घाईघाईनं केलेल्या उतावळेपणाचा दोष मागून तो बेथट्टानं कायम केल्यानं धुवून जातो असं का भैयासाहेबांचं मत आहे? भाऊसाहेब म्हणाले, ते काय ते मला खरोखरच सांगता येत नाही. भैयासाहेबांनीच आपले काय मत आहे ते स्पष्ट करावे. भैयासाहेब म्हणाले, तुम्ही प्रथम मी कधीही न प्रतिपादन केलेली मते मला चिकटवून देता आणि मग मला त्यांचा खुलासा करावा म्हणता. ते असो म्हणा, पण घटकाभर तुम्ही म्हणता तशी माझी मते आहेत असे आपण धरून चालू. तर मग ताराबाई, एवढे आधी लक्षात धरले पाहिजे की ज्या मित्राने तो बेतरहित करून 4 दिवस राहण्याची इच्छा प्रदर्शित केली असे आपण कल्पिले आहे त्याने केवळ नुसती इच्छा प्रदर्शित केली आहे, पण त्या इच्छेच्या समर्थनाकरिता काही एक कारणे सांगितलेली नाहीत. ताराबाई म्हणाली, तर मग एखाद्या मित्राच्या विनंतीला ताबडतोब सहजगत्या मान देणं यात आपणाला काहीच गुण दिसत नाही ना? भैयासाहेब म्हणाले, मनाची खात्री झाल्याविना तसे करणे दोघांनाही श्रेयस्कर आहे असे मला वाटत नाही. ताराबाई म्हणाली, आपण भैयासाहेब मित्रत्वाला अथवा प्रेमाला मुळीच काही महत्व देत नाहीस दिसतं. कित्येक प्रसंगी तर विनंती करणारा माणूस कोण आहे एवढंच पाहून आपण ताबडतोब त्याची ती विनंती मान्य करीत असतो. त्यांना आपल्याला कारणं सांगण्याची आपणाला जरूरच लागत नाही. मी आता भाऊसाहेबांच्या विषयी बोलत नाही, ते आपण सोडून देऊ. तशी कोणी त्यांना विनंती केली असता ते प्रत्यक्ष कसे वागतात ते आपल्या नजरेस पडलं म्हणजे मगच आपण त्याविषयी चर्चा करू. पण सामान्य व्यवहारात आपण साधारणपणे अशी कल्पना करू की दोघे स्नेही आहेत आणि त्यातल्या एकानं विशेष महत्वाचा नाही असा काही भेद केला आहे आणि तो दुसरा स्नेही तो त्याचा भेद बदलण्याची इच्छा प्रदर्शित करतो. तर त्या स्नेहाकडून कारण ऐकण्याची वाट न पाहता जर पहिल्या स्नेहानं आपला भेद फिरवला तर तुम्ही त्याला दोष द्याल का? भैयासाहेब म्हणाले, याचं उत्तर देण्याच्या आधी थोडासा जास्त खुलासा करून ठेवणे बरे नाही का? त्या दोघा स्नेहांमध्ये स्नेह तरी किती होता आणि केलेल्या विनंतीचे महत्व किती समजायचे, या दोन बाबी ठरवल्या पाहिजेत प्रथम. भाऊसाहेब म्हणाले, अलबत्त, ते आधी ठरवलेच पाहिजे. सर्व गोष्टी प्रथम नक्की करून ठेवल्या पाहिजेत. इतकेच काय तर त्या दोघा स्नेहांची उंची लांबी रुंदी सुद्धा ठरवायचे विसरून नाही चालणार, कारण तेही काही कमी महत्वाचे नाही. किती महत्वाचे हे आहे त्याची ताराबाई आपणाला कल्पना नसेल. मी खरंच सांगतो, हे भैयासाहेब जर माझ्यापेक्षा इतके जाडेजुडे उंच प्राणी नसते तर मी हल्ली त्यांना मानतो त्याच्या निम्म्यानं सुद्धा मी त्यांना मानले नसते. काही काही प्रसंगी आणि काही काही स्थळी तर मी त्यांना फार वचकून असतो बुवा, विशेष करून त्यांच्या दिलबहारात. गुरुवारी संध्याकाळी जेव्हा त्यांना उपास सोडायचा असतो तेव्हा तर फारच. भैयासाहेब हसू लागले, पण त्यांना जरा राग आल्यासारखे ताराबाईला दिसले, म्हणून तिने आपले हसू आवरून धरले. कमलीनी भावावर रागावून म्हणाली, हे काय तुमचं भलतंच बोलणं आपलं भाऊसाहेब? भैयासाहेब म्हणाले, मी आपला हेतू समजलो भाऊसाहेब. आपल्याला वादविवाद आवडत नाही म्हणून कसा तरी बंद पाडता आहात. भाऊसाहेब म्हणाले, तसेही असेल. वादविवाद म्हणजे एक प्रकारचे भांडणच. म्हणून मी बाहेर जाईपर्यंत जर तुमचा आणि ताराबाईचा वाद तहकूब ठेवाल तर उत्तम होईल. मी बाहेर गेल्यावर तुम्ही मला काय वाटेल ते म्हणा पाहिजे तर. ताराबाई म्हणाली, माझी मुळीच हरकत नाही बाई, भैयासाहेबांनी आपलं पत्र खुशाल पुरं करावं. तिच्या म्हणण्याप्रमाणे भैयासाहेबांनी पत्र पुरे केले. त्यानंतर त्यांनी कमलिनी व ताराबाई यांना विनंती केली की थोडेसे गायन वादन मिळाले तर पाहिजे आहे. कमलिनी ताबडतोब पियानोकडे गेली व आधी आपण सुरू करा असे तिने ताराबाईला उपचारार्थ म्हटले. पण तिने तितक्याच उपचाराने छे छे आपणच आधी असे म्हटल्याबरोबर कमलिनी बाजाच्या पेटीवर बसली. तिच्याबरोबर इंदिराताईही गाणे म्हणू लागली. ताराबाई एका मासिकाचा ताजा आलेला अंक टेबलावर पडला होता तो चाळू लागली असता आपणाकडे भैयासाहेबांचे डोळे वारंवार लागत आहेत असे तिच्या लक्षात आले. या पाहण्याचा तिला नीटसा अर्थ लागेना. एवढा मोठा गृहस्थ आपणाकडे कौतुकाने पाहत असेल ही कल्पना संभवेना, आणि आपण त्याला आवडत नाही म्हणून पाहत असेल असे म्हणणे केवळ अशक्य. अखेर तिने ठरविले की इतर स्त्रियांच्या पेक्षा आपल्यामध्ये काहीतरी विशेष हास्यास्पद अगर तिरस्करणीय असे काहीतरी त्यांच्या दृष्टीने असेल, म्हणूनच हे इतके पुन्हा पुन्हा निरखून पाहत असावेत. ही कल्पना तिला पटली, पण त्यापासून तिला वाईट मुळीच वाटले नाही, कारण भैयासाहेबांना आपण पसंत पडावे अशी तिची इच्छा होती कुठे. दोन चार पदे वाजविल्यानंतर कमलिनीने भैयासाहेबांची नेहमीची आवडती अशी इंग्लिश बँडच्या पद्धतीची नाचाची चाल वाजवण्यास सुरुवात केली व ती वाजवताना तिने अगदी बहार चालवली होती. भैयासाहेब अगदी तल्लीन होऊन गेले होते. त्या भरात ते ताराबाईकडे येऊन म्हणाले, ही अशी बहारीची चाल वाजत असताना माणसाला अगदी नाचत सुटावेसे वाटते, नाही बरे ताराबाई? तारा नुसती हसली, काही बोलली नाही. ते पाहून आश्चर्याने भैयासाहेबांनी तोच प्रश्न पुन्हा विचारला. त्यावर ती म्हणाली, मी आपला प्रश्न मघाशीच ऐकला, पण काय उत्तर द्यावं ते लवकर ठरेना म्हणून बोलले नाही. मला ठाऊक आहे की आपल्या मनात असं आहे की मी हो म्हणून म्हणेन आणि मग मला वेडगळ म्हणून आपण हसाल, परंतु असले वस्तादगिरीचे भेद फसवून टाकून लोकांची निराशा करण्याची मला बाई भारी हौस आहे. म्हणून आपणाला असं उत्तर द्यायचं मी ठरवलं आहे की मला कधी नाचत सुटावंसं नाही वाटत. आता खुशाल हसा मला हवत असलं तर. भैयासाहेब म्हणाले, छेबुआ, आपली नाही छाती आपणाला हसण्याची. ताराबाईला वाटले होते की आपल्या बोलण्याचा त्यांना राग येईल, पण ते फक्त हसले व खुश झाल्याचे पाहून तिला आश्चर्यच वाटू लागले. पण तिच्या अंगी मोहकपणा व ठसकेबाजपणा अशा उत्तम प्रकारे मिश्रित झाला होता की कोणालाही तिचा राग येणे कठीण असे. भैयासाहेब तर आजपर्यंत कोणावर कधी इतके मोहित झाले नव्हते. त्यांना खरोखरीच असे वाटू लागले होते की ताराबाईच्या व आपल्या घराण्यामध्ये इतके मोठे अंतर आहे म्हणूनच ठीक आहे, नाहीतर आपली काही धडगत नव्हती. त्या एकंदर प्रकारावरून कमलिनीच्या मनात हळूहळू मत्सर उत्पन्न होऊ लागला आणि तिची प्रिय मैत्रीण शांता लवकर बरी व्हावी अशी जी तिची इच्छा होती त्या इच्छेला तारा आपल्या मार्गातून दूर व्हावी या इच्छेचा बराच दुजोरा मिळाला. नंतर ताराबाई आपल्या बहिणीकडे निघून गेली. तेव्हापासून कमलिनी वारंवार संधी पाहून त्यांची तिच्यावरून कुचेष्टा करू लागली. हेतू असा की त्यामुळे तिच्याविषयी त्यांच्या मनात नावड उत्पन्न होऊन राहावी. दुसऱ्या दिवशी सकाळी ती भैय्यासाहेबांबरोबर आनंदभुवांना सभोवतालच्या बागेत हिंडत असताना हसत म्हणाली, हे पहा, ती अत्यंत इष्ट गोष्ट घडून येऊन लग्न झालं म्हणजे सासूबाईंना की नाही, जरा आपली जिभली आवरण्याची सूचना करा बर का, आणि जमलंच तर धाकट्या मेहण्यांना ऑफिसरांच्या मागे धावू नये असंही शिकवा. आणखी एक नाजूकशी सूचना करू का, आपल्या प्रिय पत्नीच्या स्वभावात उद्दामपणासारखं आणि फाजील डौलासारखं जे कायसस आहे ते जर असं कमी होण्याचा प्रयत्न करा. भैय्यासाहेब म्हणाले, आम्हाला गृहसौख्य उत्तम लाभावं म्हणून आणखी काही सूचना आहेत का आपल्याजवळ? कमलिनी म्हणते, हो हो रगड आहेत. आपल्या मामे सासऱ्याची आणि मावस सासऱ्याची अशा दोन्ही तसबिरा मोठाल्या मुद्दाम काढवून दिलबहारातल्या थोरल्या दिवाणखान्यात लावा. तुमचे चुलते इंदूरच्या हायकोर्टात जज होते त्यांच्या तसबिरी शेजारीच त्या अगदी टांगून ठेवा, कारण दोघांचाही धंदा कायद्याचा मात्र दिशा निराळी, इतकंच काय ते अंतर. आता तुमच्या ताराबाईच्या खुद्द तसबिरीचं राहिलं, पण छे तुम्ही मुलती तसबीर काढण्याच्या भानगडीतच नका पडू, कारण ते काळे भोर सुंदर डोळे कोणत्या बेट्या चित्रकाराला काढता यायचे आहेत? भैय्यासाहेब हसत म्हणाले, नाहीच मुली त्या डोळ्यातले तेज कोणाला नीट काढता येणार. पण नुसती त्यांची आकृती विशाळपणा व काळेभोरपणा आणि त्या धनुष्याकृती भिवया तर खास काढता येतील. तितक्यात समोरून एकाएकी ताराबाई व इंदिराताई येताना त्यांच्या नजरेस पडल्या. आपली कुचेष्टा ताराबाईने ऐकली तर नाही अशी कमलिनीला भीती वाटून ती एकदम मोठ्याने म्हणाली, तुम्ही बागेत होता हे मला नाही माहीत. इंदिराबाई म्हणाली, काय पण आम्हाला ठकवलत, बागेत जायचं आम्हाला कुणाला न सांगता एकटी एकटी आलात का? इतके म्हणून ताराबाईचा हात सोडून त्या दोघात जाऊन ती मिसळली, त्यामुळे ताराबाई एकटीच राहिली. बागेतल्या रस्त्यात फक्त तीनच माणसांना चालता येण्यासारखे होते. भैय्यासाहेबांना इंदिराबाईचे हे करणे पसंत झाले नाही म्हणून ते लागलीच म्हणाले, या रस्त्यात चार माणसे राहत नाहीत, चला आपण कारंजापाशीच जाऊ सगळीच. पण ताराबाईला त्या तिघांमध्ये राहण्याची कोठे इच्छा होती. ती लगेच म्हणाली, छे छे आहात तिथे चांगली आहात, तिघांचा जमाव छानदार दिसतो आहे, त्या चौथं माणूस आल्यानं सारा बिघाड होऊन जाईल, मी शांताकडे जाते, असे म्हणून गडबडीने ती निघून गेली. लवकरच आपण आपल्या घरी जाऊ अशी आज तिची खात्री झाली होती, कारण शांताबाईला आज इतके बरे वाटले होते की तिसऱ्या प्रहरी उन्हाच्या वेळी चहाला ती खाली येऊन दोन घटका मंडळीत बसण्याची डॉक्टरने सकाळी परवानगी दिली होती.